chinimandi.com podcast.
चकिया साखर कारखाना सुरू करणार तेजस्वी यादव. नेता प्रतिपक्ष तेजस्वी यादव यांनी सांगितले की 10 नोव्हेंबरला नितीश सरकारला निरोप द्यायचे निश्चित आहे. नितीश कुमार आता थकले आहेत, ते आता बिहारला सांभाळू शकत नाहीत. आमचे सरकार आल्यास कॅबिनेटच्या पहिल्या बैठकीमध्ये पहिल्या कलमानेच 10 लाख तरुणांना सरकारी नोकरी मिळेल, शेतकऱ्यांचे कर्ज माफ होईल, चकिया साखर कारखानाही सुरू केला जाईल. यादव रविवारी तेथरिया हायस्कूलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या निवडणूक सभेत बोलत होते. त्यांनी सांगितले की शिक्षकांना समान कामासाठी समान वेतन दिले जाईल, बेरोजगारांना 1000 रुपये बेरोजगारी भत्ता दिला जाईल, नोकरीसाठी आवेदन फी घेतली जाणार नाही. सभेच्या अध्यक्षस्थानी प्रखंड राजद अध्यक्ष गोपाल सहनी होते. सूत्रसंचालन राधामोहन यादव यांनी केले. यावेळी राजद नेता विनोद श्रीवास्तव, सीपीएमचे माजी आमदार रामाश्रय सिंग, प्रदेश युवा राजद प्रवक्ता संजय निराला, प्रदेश राजद सुबोध यादव, काँग्रेसचे प्रदेश सचिव अरुण यादव, राजदचे पवन यादव, माधव मधुकर, भगय नारायण यादव, श्री बाबू यादव, जगजीवन बैठा, धर्मोदर यादव, अवधेश यादव, सीपीएमचे शैलेंद्र कुशवाहा, अजय यादव, बकीम चंद्र दत्ता यांच्यासह अनेक नेत्यांनी मनोगत व्यक्त केले.